या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.
श्रोते हो नमस्कार. पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेदाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देण्यासाठी गेली 25 वर्ष सातत्यानं कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत. भारतातील तसेच परदेशातील अनेक समित्यांचे ते सदस्य आहेत. जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं असून त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना अनेक पेटंट मिळाली आहेत. सध्याच्या काळात ज्या दुर्धर आजारांवर यशस्वी उपचार उपलब्ध नाहीत अथवा उपलब्ध उपचारात मर्यादा आहेत अशा अनेक व्याधींवर आयुर्वेद हा सक्षम पर्याय समाजात उभा करून अशा रुग्णात एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम ते करत आहेत. अशा स्वरूपाचे गंभीर आजार होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असून याकरता आयुर्वेद हे सामर्थ्यवान शास्त्र आहे अशी त्यांची भक्कम धारणा आहे. आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन जगातील नामांकित परिषदांमध्ये आयुर्वेद पोहोचवण्याचं कामही त्यांनी केलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय मानांकित रिसर्च जर्नल्समध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. आपल्याशी संवाद साधतायत वैद्य योगेश बेंडाळे. नमस्कार, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
नमस्कार.
फुफ्फुसाच्या कॅन्सर करता दिल्या जाणाऱ्या सध्या उपलब्ध असणाऱ्या चिकित्सांना काही मर्यादा आहेत का?
कॅन्सर हा आजार जगातील सर्वाधिक संशोधन केला जाणारा आजार होय. आधुनिक शास्त्रातील तज्ज्ञ याकरता अहोरात्र कष्ट घेत असताना दिसतात. स्वाभाविकच याची दिशा ही कॅन्सरचं स्वरूप जितक्या अधिक चांगल्या आणि बारकाईने कळू शकेल अशा स्वरूपाचे प्रयत्न चालू असतात. हे सर्व या आजाराचं निदान यात समाविष्ट होतं. यामध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर कोणकोणत्या मार्गांनी होऊ शकतो हे सातत्याने शोधण्याचे प्रयत्न असतात. स्वाभाविकच आज या आजाराची सर्व कारणं ही माहीत नसल्यामुळे त्याला अनुरूप चिकित्सा चपखलपणे देता येत नाही. या आजाराबद्दल माहिती असणाऱ्या बाबींपेक्षा माहिती नसणाऱ्या बाबी अफाट असल्यामुळे याच्या चिकित्सेतील मर्यादा मात्र वाढतच जातात. स्वाभाविकच मर्यादा ह्या प्रत्येक वैद्यकशास्त्राला आहेत. आयुर्वेदाच्या बाबत विचार करता आयुर्वेदाने आरोग्याकडे बघण्याचा एक मूलभूत दृष्टिकोन दिला आहे. तसंच व्याधींकडे बघण्याकरता सखोल उहापोह केलेला आढळतो. यातून कित्येकदा कोणत्या कारणाने एखाद्या रुग्णाला कॅन्सर किंवा याबाबतीत फुफ्फुसाचा कॅन्सर झाला आहे याचा अभ्यास केला जातो, ज्याला हेतू असं म्हटलं जातं. हेतू समजला की चिकित्सा करणं प्रायः तुलनेनं सुलभ होतं. स्वाभाविकच भारतामध्ये आधुनिक शास्त्र हे प्रथम पसंतीचं शास्त्र असल्यामुळे आयुर्वेदाकडे फार उशिरा रुग्ण येताना दिसतात. अशावेळी रुग्णाचा कॅन्सर परत आलेला असतो, त्याची अवस्था प्रगत झालेली असते, रुग्णाची शारीरिक मानसिक अवस्था खचलेली असते आणि अशावेळी मात्र रुग्णाचं केवळ आयुष्यमान कसं वाढवता येईल आणि चांगल्या दर्जाचं आयुष्य कसं देता येईल याच धोरणावरती चिकित्सा आधारित असते. तर शस्त्रकर्म करू शकणाऱ्या रुग्णांमध्ये शस्त्रकर्मानंतर देखील या आजाराचा पुनरुद्भव आढळतो. तर ज्या वेळेला मात्र फुफ्फुसातील कॅन्सरच्या गाठीचा आकार मोठा असेल त्यावेळेला रुग्णांमध्ये शस्त्रकर्माने अपेक्षित फायदा होताना दिसत नाही. तर कित्येकदा फुफ्फुसाच्या कर्करोगाचं वैशिष्ट्यच असं दिसतं की किमोथेरपी किंवा इम्युनोथेरपी दिल्यानंतरही ज्या पेशींचा नायनाट होणं अपेक्षित असतं अशा पेशी मात्र चिकित्सेला दाद देताना दिसत नाहीत. थोडक्यात सांगायचं तर शस्त्रक्रियेनंतर होणारा पुनरुद्भव किंवा दिल्या जाणाऱ्या चिकित्सेने पेशींचा नायनाट न होता त्या स्वतःमध्ये वेगाने बदल घडवत दिल्या जाणाऱ्या चिकित्सांबद्दल प्रतिबंध निर्माण करताना दिसतात आणि हा आजार वाढतच जातो. अशा वेळी मात्र हे नमूद करावंसं वाटतं की अशा रुग्णांना प्राथमिक अवस्थांमध्ये आयुर्वेदीय चिकित्सा दिल्यास याच्या पुनरुद्भवाचा कालावधी वाढविणे तसेच रुग्णाचे आयुष्यमान आणि त्याचा दर्जा उंचावणे याकरिता आयुर्वेदीय चिकित्सेचा फायदा होऊ शकतो. रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये अनेक वर्षांपासून हे निरीक्षण नोंदवलं गेलं आहे की जे रुग्ण प्राथमिक अवस्थांमध्ये आयुर्वेदीय चिकित्सा सुरू करतात त्या रुग्णांमध्ये चिकित्सेचा अधिक फायदा होताना दिसतो.
फुफ्फुसाच्या कॅन्सरची चिकित्सा देत असताना किंवा कॅन्सरचा पुनरुद्भव झाल्यानंतर काही कॉम्प्लिकेशन्स होतात का किंवा काही दुष्परिणाम दिसतात का, काय सांगाल आपण?
रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये बऱ्याचदा फुफ्फुसाच्या कॅन्सरचे रुग्ण चिकित्सा चालू असताना होणाऱ्या कॉम्प्लिकेशन्सने ग्रस्त झाल्यानंतर येताना दिसतात. यावेळी रुग्णाचा आहार अत्यंत कमी झालेला असतो, रुग्णाचं वजन कमी झालेलं असतं, खोकल्यासारखी लक्षणं असतात जी इतर कोणत्याही औषधाला दाद देत नसतात, झोप व्यवस्थित नसते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या रुग्णांचं हृदय अत्यंत कमकुवत झालेलं असतं आणि यामुळे या रुग्णांना कोणत्याही क्षणी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढलेला असतो. रुग्णांना दम लागत असतो, छातीत सातत्याने पाणी साठत असतं, ते दर 2-3 दिवसांनी हे पाणी काढण्याकरता रुग्णालयामध्ये जावं लागतं, तर कित्येकदा रुग्णालयामधून या रुग्णांना जंतुसंसर्ग झाल्याचीही अनेक उदाहरणं सापडतात. आणि अलीकडेच झालेल्या संशोधनातून हे निष्पन्न झालेलं आहे की ज्या रुग्णांना अशा स्वरूपाची लक्षणे दिसतात त्या रुग्णांचे आयुष्यमान झपाट्याने कमी झालेलं दिसतं.
फुफ्फुसाच्या कॅन्सरचा पुनरुद्भव टाळण्याकरता काही उपाययोजना असू शकतात का आणि रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये याबद्दल कशा पद्धतीनं विचार केला जातो?
आत्ताच सांगितल्याप्रमाणे फुफ्फुसाच्या कॅन्सरचा पुनरुद्भव टाळणे हे फार कमी रुग्णांच्या बाबतीत घडताना दिसतं, कारण सुमारे 80% अधिक रुग्ण हे प्रगत अवस्थेतच निदान होताना दिसतात. तरी देखील जे रुग्ण प्राथमिक अवस्थेची यशस्वी चिकित्सा करून येतात अशा रुग्णांमध्ये मात्र आयुर्वेदीय चिकित्सेमुळे कॅन्सरच्या पुनरुद्भवाचा कालावधी वाढल्याची शक्यता निर्माण होते. आयुर्वेदीय चिकित्सेमध्ये कोणत्याही आजाराचा प्रतिबंध करण्याची तत्वप्रणाली दिली आहे, त्याचा वापर करून तसेच रुग्णाचा पूर्वेतिहास जाणून घेऊन रुग्णाच्या शरीरातील धातुसौष्ठव कसे आहे, दोषस्थिती कशी आहे याचा विचार करून चिकित्सा दिली जाते. यामध्ये रुग्णांचे धातुसारत्व जपणे, दोषांचे संतुलन राखणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णाची मानसिक स्थिती सुधारणे यावर भर दिला जातो. फुफ्फुसाचा कॅन्सर हा बऱ्याचदा वयस्कर रुग्णांमध्ये आढळणारा कॅन्सर असल्यामुळे या वयामध्ये रुग्णांना कॅन्सरखेरीज इतरही आजार असताना दिसतात. त्याही आजारांचा सर्वंकष वेध घेण्याचा विचार आयुर्वेदीय चिकित्सेमध्ये अंतर्भूत केलेला असतो आणि या सर्वांचा परिपाक म्हणून या जीवघेण्या कॅन्सरच्या रुग्णांमध्ये देखील या रुग्णांचं आयुष्यमान वाढणे, त्यांच्या आरोग्याचा दर्जा सुधारणे अशी अनेक उदाहरणं दिसतात.
तर श्रोते हो, हे होते वैद्य योगेश बेंडाळे. आज आपण सर्व श्रोत्यांना फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या पुनरुद्भवाबद्दल ही माहिती दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.